नमस्कार रसिक श्रोते हो, मी विजया वाड आता पुढील नोंदींचं वाचन आपल्यासाठी करते आहे. नोंदीचं नाव आहे पक्षी वर्ग अर्थात क्लास एव्ज. उडणाऱ्या द्विपाद व पृष्ठवंशी प्राण्यांचा एक वर्ग. शरीरावरील पिसांचं आच्छादन, पंख आणि चोच या लक्षणांवरून पक्षी चटकन ओळखता येतात. जगात सर्वत्र पक्षी आढळतात. त्यांच्या सुमारे 9956 जाती असून भारतात सुमारे 1254 जाती आढळतात. त्यांचं शरीर पिसांनी झाकलेलं असून ते निमुळतं आणि प्रवाहरेखित असतं. त्यामुळे ते हवा किंवा पाणी यातून सहज जाऊ शकतात. ते जमीन, झाडं, पाणी आणि दलदल अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. हिमालय पर्वतावर समुद्र सपाटीपासून सुमारे 6000 मीटर उंचीपर्यंत सुद्धा ते आढळतात. पक्ष्यांच्या शरीराचं डोकं, मान, धड आणि शेपूट असे चार भाग असतात. डोक्यावरती चोच, तोंड, नासाद्वारे डोळे आणि कानाचा पडदा असतो. वरच्या आणि खालच्या जबड्यांनी मिळून चोच तयार होते. वरच्या चोचीवर दोन नागपुड्या आणि मांसल आच्छादन त्वचा म्हणजे सियर असते. दोन जबड्यांच्या मध्ये तोंड म्हणजे मुख आणि मुख गुहिका असते. जबड्यांना दात नसतात. बहुतेक पक्ष्यांचे डोळे डोक्याच्या बाजूंवर असतात. डोळे बाहेरून लहान दिसतात परंतु नेत्रगोल मोठा असतो. डोळ्यांना तिसरी पारदर्शक पापणी निमशेक पटल असते. हे पटल डोळा स्वच्छ आणि ओलसर ठेवण्याचे काम करते. बहुतेक पक्ष्यांना एकनेत्री दृष्टी आणि काहींना द्विनेत्री दृष्टी असते. त्यांना चहूकडचे दिसते. आकाशात उडत असताना जमिनीवरील त्यांची पिले किंवा भक्ष्य ते बघू शकतात. कानांचे पडदे आणि छिद्रे कर्णपिच्छांनी झाकलेले असतात. पक्ष्यांना बाह्य कर्ण नसतो. त्यांना रंगज्ञान, आवाजाचे ज्ञान आणि चवीचे ज्ञान चांगले असते. मात्र वासाचे ज्ञान कमी असते. पक्ष्यांची मान लवचिक आणि बऱ्याच वेळा लांब असते. मानेतील मणक्यांची संख्या 13 ते 25 असते. मणक्यांच्या जास्त संख्येमुळे आणि विशिष्ट रचनेमुळे त्यांच्या मानेला अधिक लवचिकता प्राप्त होते. डोके जास्त फिरवता येते. उदाहरणार्थ घुबड, त्याचे डोके क्षितिज समांतर 270 अंशातून फिरू शकते. पक्ष्यांच्या धडावर पंखांची एक जोडी, पायांची एक जोडी आणि अधर बाजूला अवस्कर छिद्र असते. धडाच्या अग्रबाजूला छाती आणि पश्च बाजूला उदर म्हणतात. छातीमध्ये बरगड्यांनी बनलेला पिंजरा असतो आणि त्याने पाठीचा कणा उरोस्थीला जुळलेला असतो. उरोस्थी रुंद असून तिच्यावर खोल कणा असतो आणि त्याला उड्डाण स्नायू चिकटलेले असतात. पक्ष्यांच्या मध्ये पुढच्या पायांचे रूपांतर पंखांच्या जोडीमध्ये झालेले असते. पंख उड्डाण पिसांनी बनलेले असतात. उदरामध्ये पायांची एक जोडी असते म्हणून पक्ष्यांना द्विपाद म्हणतात. प्रत्येक पायावर जास्तीत जास्त 4 बोटे असून त्यांना नख्या असतात. सर्वसाधारणपणे 3 बोटे पुढच्या बाजूला आणि 1 बोट मागच्या बाजूला असते. सुतार पक्षी आणि कोकिळ यांना पुढे 2 आणि मागे 2 बोटे असतात. खंड्याला 3 बोटे तर शहामृगाला फक्त 2 बोटे असतात. पक्ष्यांचे पाय चालणे, पळणे, जमीन खरवडणे, फांदी किंवा खुंटी पकडणे, अन्न मिळवणे, पोहणे, पाण्यातून आणि दलदलीतून चालणे यासाठी अनुकूलित झालेले असतात. पक्ष्यांची शेपटी आखूड असते. पक्ष्यांचे बाह्य कंकाल पिसे खवले आणि नख्यांच्या स्वरूपात असते. शरीर पिसांनी झाकलेले असते, त्यामुळे शरीर उबदार राहते आणि त्याचे उच्च तापमान नेहमी कायम राहते. पक्षी नियत तापी असून त्यांच्या शरीराचे तापमान 40.5° ते 44° सेल्सिअस असते. पिसांचे अनेक प्रकार आहेत. त्यांना आवरण पिसे, उड्डाण पिसे, कोमल पिसे, रोम पिसे अशी नावे आहेत. सामान्यपणे विणीच्या हंगामामध्ये निर्मोचनामुळे वर्षातून एकदा पक्ष्यांची पिसे गळून पडतात आणि नवीन पिसे येतात. पक्ष्यांची त्वचा पातळ, मऊ, लवचिक आणि नाजूक असते. बहुतेक सगळ्या त्वचेवर पिसे असतात, परंतु गिधाडांच्या सारख्या काही पक्ष्यांच्या डोक्यावरील आणि मानेवरील त्वचेचा काही भाग उघडा असतो. पक्ष्यांच्या पचन संस्थेमधील अन्ननलिकेत काही विशेष बदल दिसून येतात. ग्रसनीचा विस्तार होऊन ती मोठी होते. पान कोळ्यासारख्या पक्ष्यामध्ये गळधानी तयार होते. अनेक पक्ष्यांमध्ये ग्रसनीचा खालचा भाग मोठा होऊन अन्नपुट तयार होते. जठराचे ग्रंथील जठर आणि पेशणी असे दोन भाग असतात. ग्रंथील जठरामध्ये पाचक रस स्त्रवतात. पेशणीमध्ये पक्ष्यांनी गिळलेले खडे असतात. त्यांच्या सहाय्याने कठीण अन्नपदार्थ बारीक केले जाऊन त्याचे पीठ होते. पक्ष्यांमध्ये चयापचयाचा दर प्राणीसृष्टीत सगळ्यात जास्त असल्यामुळे त्यांना जास्त अन्न लागतं. हृदय 4 कप्प्यांचं असून सस्तन प्राण्यांच्या हृदयापेक्षा तुलनेनं मोठं असतं. हृदयाचे ठोके अतिशय जलद गतीने पडतात. सामान्यत दर मिनिटाला 200 ते 1200 ठोके पडतात. कबूतर 218, कावळा 342, चिमणी 460, गुणगुण्या म्हणजे हमिंग बर्ड 1200 अशी ठोक्यांची गती दर मिनिटाला असते. श्वसन संस्थेमध्ये 2 फुफ्फुस आणि अनेक वायुकोश असतात. फुफ्फुसांचं आकुंचन प्रसरण कमी प्रमाणात होतं. वायुकोशांवर रक्तवाहिन्या नसल्यामुळे त्यांच्या श्वसनासाठी उपयोग होत नाही. ध्वनी उत्पन्न करण्यासाठी स्वरपेटिका असते. पक्ष्यांचा मेंदू सापेक्षतः उभयचर आणि सरीसृप प्राण्यांच्या मेंदूपेक्षा मोठा असून रुंदीला जास्त आणि लांबीला कमी असतो. मात्र त्यांचा मेंदू डोळ्यांहून वजनाने लहान असतो. पक्ष्यांच्या उत्सर्जन संस्थेत 2 वृक्क आणि 2 मूत्रवाहिन्या असतात. त्यांना मूत्राशय नसते. अंतस्त्रावी ग्रंथी सस्तन प्राण्यांप्रमाणेच असतात. प्रजनन संस्थेत नरामध्ये 2 वृषणे आणि 2 शुक्रवाहिन्या असतात, पण शिश्न नसते. शिश्न फक्त शहामृग आणि काही बदकांमध्ये असते. मादीमध्ये डाव्या बाजूला फक्त 1 अंडाशय आणि 1 अंडवाहिनी असते. उजव्या बाजूच्या अंडाशयाच्या आणि अंडवाहिनीचा अपक्षय झालेला असतो. पक्ष्यांमध्ये विणीचा हंगाम असून त्यांच्यात आंतरफलन घडून येते. ते घरटी बांधतात. घरट्यांचा उपयोग अंडी ठेवणे, उबवणे, पिलांचे संगोपन करण्यासाठी होतो. ते पिलांना अन्न भरवतात. कबूतर अन्नपुटातून स्त्रवणारे कपोत क्षीर म्हणजेच दूध पिलांना चोचीतून देतात. मासे, उभयचर आणि सरीसृप यांच्या तुलनेत पक्षी एकावेळी कमी अंडी घालतात. तसंच अंडी पक्ष्यांच्या आकारमानानं लहान असतात. शहामृगाची उंची 240 सेंटीमीटर आणि वजन 150 किलोग्रॅम असून अंड 16 ते 17 सेंटीमीटर लांब आणि 1.5 किलोग्रॅम वजनाचे असते. शहामृगाचं अंड पक्ष्यांमध्ये सगळ्यात मोठं अंड आहे. माता पित्यांकडून अंडी उबवली जातात आणि पिले बाहेर येतात. अनेक पक्षी स्थलांतर करतात. त्यांच्यामध्ये भोवतालच्या परिस्थितीनुसार अनुकूलन झालेलं दिसून येतं. ते निसर्गाचा समतोल राखण्याचं कार्य करतात. त्यांच्यापासून मानवाला अनेक फायदे मिळतात, मात्र अगदी थोडे पक्षी उपद्रवी असतात. वर्गीकरण विज्ञानानुसार पक्षी वर्गाचे दोन उपवर्ग करण्यात आले आहेत. विलुप्त झालेल्या पक्ष्यांच्या आर्किऑर्निथीज हा उपवर्ग आहे. त्यातील आर्किऑप्टेरिक्स लिथोग्राफिका याला पक्षी पूर्वज मानतात. या पक्षाच्या सर्वात जुना जीवाश्म सुमारे 15.5 दशांश कोटी वर्षापूर्वींच्या काळातला आहे. सध्या जिवंत असलेल्या सर्व पक्ष्यांचा समावेश न्यॉर्निथीज या उपवर्गात करण्यात आला आहे. या उपवर्गात सुमारे 27 गण आणि सुमारे 160 कुले आहेत. त्यांच्यापैकी स्ट्रुथिऑर्निफॉर्मिस या गणामध्ये शहामृग ही एकच जात आहे, तर पॅसेरिफॉर्मिस अर्थात कुलिंग म्हणजे फांदीधारी गणात 5000 हून अधिक जाती आहेत. पक्ष्यांमध्ये सर्वात लहान पक्षी गुणगुणा म्हणजे हमिंग बर्ड. वजन 1.6 दशांश ते 2 ग्रॅम. तर सर्वात मोठा पक्षी शहामृग, वजन 150 किलोग्रॅम आहे. आर्क्टिक टर्न म्हणजे कुररी हा पक्षी स्थलांतर करताना वर्षाकाठी सुमारे 70,000 किलोमीटर प्रवास करतो. शकुन पक्षी म्हणजे अल्बट्रॉस हा सर्वात मोठा समुद्र पक्षी 6 वर्ष एकदाही जमिनीवर न उतरता संथपणे आर्क्टिक वृत्ताभोवती घिरट्या घालू शकतो. ऑस्ट्रेलियातील बॉवर पक्षी विविध रंगांच्या फुलांनी घरटे सजवतो. मादीला त्याच्या घरट्याची सजावट पसंत पडली तरच ती त्या घरट्यात राहायला येते. पक्षी हे सरीसृपांपासून उत्क्रांत झाले आहेत. काही वैज्ञानिकांच्या मते सरीसृपांच्या आर्कोसोरिया या उपवर्गापासून उत्क्रांत झालेल्या प्राण्यांपैकी आता अस्तित्वात असलेले क्रोकोडिलिया म्हणजे सुसर इत्यादी प्राण्यांचा उपवर्ग आणि पक्षी हे होत. ही नोंद मोहन मदवाण्णा आणि प.व्ही. सोहनी यांनी संयुक्तरित्या लिहिली आहे.